chinimandi.com podcast.
वीजी डेली शुगर मार्केट अपडेट. गुरुवार 26 मार्च 2020. डोमेस्टिक मार्केट. देशभरात लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात व्यवसाय सहज होत नाहीत. केंद्र सरकारनं एप्रिल 2020 मध्ये 18 लाख टन साखर विक्री कोटा जारी केला आहे. महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3,050 रुपये ते 3,140 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3,250 रुपये ते 3,275 रुपये प्रति क्विंटल राहिला. तर M30 व्यापार 3,270 रुपये राहिला. उत्तर प्रदेशमध्ये M30 व्यापार 3,180 रुपये ते 3,260 रुपये होता. गुजरातमध्ये M30 व्यापार 3,270 रुपये ते 3,300 रुपये राहिला. कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3,470 रुपये ते 3,480 रुपये राहिला. तर M30 व्यापार 3,510 रुपये ते 3,530 रुपये राहिला. तामिळनाडूमध्ये S30 व्यापार 3,260 रुपये ते 3,350 रुपये होता. तर M30 व्यापार 3,325 रुपये ते 3,340 रुपये राहिला. कोलकाता सोडून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट. जगभरातील कोरोना व्हायरसच्या व्यापकतेनं बाजारानं संथ वेग घेतला आहे. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $343.90 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 11.50 सेंट्स होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.154 मध्ये झाला तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 4.9970 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 1,868 रुपये प्रति बॅरल. क्रूड WTI $23.72 होते. इक्विटी. BSE सेन्सेक्स 1,410.99 अंकांनी वर येऊन 29,946.77 अंकांवर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 323.60 अंकांनी वर येऊन 8,641.45 अंकांवर बंद झाला.